लोहराच्या जातपात तोडक मंडळासाठी मी तयार केलेल्या भाषणाचे ज्यांच्यासाठी मुळात जे योजले होते त्या हिंदू लोकांकडून आश्चर्य व उत्साहाने स्वागत झाले. 1500 प्रतींची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाल्यापासून 2 महिन्याच्या आत संपली. त्याचे गुजराती आणि तमिळमध्ये भाषांतर झाले आहे. मराठी हिंदी पंजाबी आणि मल्याळममध्ये त्याचा अनुवादाचे काम सुरू आहे. त्याच्या इंग्रजी आवृत्तीचेही अजूनही सातत्याने मागणी होत आहे. ही मागणी पुरवण्यासाठी त्याची ही दुसरी आवृत्ती काढणे आवश्यक झाले आहे. मला ते थेट कथनाच्या शैलीत बदलावे असे सांगितले गेले तरी इतिहास आणि प्रभावीपणाच्या माध्यमात भूमिकेतून मला या निबंधाचे मूळचे भाषणाचे स्वरूप कायम ठेवावे लागले. या आवृत्तीला मी 2 परिशिष्ट जोडले आहेत. पहिल्या परिशिष्टात मी माझ्या भाषणाच्या परीक्षणाच्या हेतूने श्री गांधींनी हरिजनमध्ये लिहिलेल्या 2 लेख आणि जातपात तोडक मंडळाचे सदस्य श्री संत राम यांना त्यांनी लिहिलेले पत्र समाविष्ट केलेले आहे. दुसऱ्या परिशिष्टात पहिल्या परिशिष्टामध्ये मी संकलित केलेल्या श्री गांधी यांच्या लेखांच्या उत्तरादाखल माझे विचार मांडले आहेत. भाषणात मी व्यक्त केलेल्या मतांवर श्री गांधींव्यतिरिक्त अनेकांनी प्रतिकूल टीका केली आहे. परंतु अशा प्रतिकूल प्रतिक्रियांची दखल घेताना स्वतःला श्री गांधी यांच्या टीकेपुरतेच मर्यादित करावे असे मला वाटले. हे त्यांचे म्हणणे उत्तर देण्याएवढे महत्त्वाचे आहे म्हणून नव्हे तर अनेक हिंदूंसाठी ते दैवी अवतार आहेत. ते एवढे मोठे आहेत की त्यांनी तोंड उघडताच त्या विषयावरची चर्चा थांबली पाहिजे व कुणीही ब्र शब्द काढता कामा नये असे अपेक्षित असते. म्हणूनच मी तसे केले आहे. परंतु पोपच्या तोंडावर चर्चा करण्याचे धाडस दाखवून तोसुद्धा स्खलनशील आहे हे सांगण्याचा आग्रह धरणाऱ्या बंडखोरांचे जगावर मोठे ऋण आहे. प्रत्येक प्रगतशील समाजाने बंडखोरांना दिले पाहिजे अशा श्रेयाची मी तमा पाळगत नाही. हिंदू हे भारतातील रोगट लोक आहेत आणि त्यांच्या रोगटपणामुळे अन्य भारतीयांच्या आरोग्य आणि सुखाला धोका निर्माण झाला आहे याची जाणीव जरी मी हिंदूंना करून देऊ शकलो तरीही माझे समाधान होईल. डॉक्टर B.R. आंबेडकर. लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या 1936 सालच्या वार्षिक परिषदेसाठी डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी लिहिलेले परंतु भाषणातील मुद्दे समितीच असह्य होतील ही बाब देऊन परंतु भाषणातील मुद्दे समितीच असह्य होतील ही सबब देऊन परिषदच रद्द केल्यामुळे न झालेले भाषण. मित्रहो, परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण करण्यासाठी सहृदयपणे निमंत्रण देणाऱ्या जातपात तोडक मंडळाच्या सदस्यांविषयी मला खेद वाटतो. मला खात्री आहे की मला अध्यक्ष म्हणून निवडल्याबद्दल त्यांना बरेच प्रश्न विचारले जातील. लाहोरच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी मुंबईहून माणूस का बोलवला याचे स्पष्टीकरण मंडळाला विचारले जाईल. या प्रसंगी अध्यक्षपद ग्रहण करण्यासाठी मंडळाला माझ्यापेक्षा अधिक योग्यतेचे कोणीतरी सहज मिळाले असते अशी माझी धारणा आहे. मी हिंदूवर टीका केलेली आहे. ज्याला ते पूज्य मानतात त्या महात्म्याच्या अधिकाराबाबत मी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते माझा तिरस्कार करतात. त्यांच्या मते मी त्यांच्या बागेत शिरलेला एक साप आहे. ही बहुमानाची जागा भरण्यासाठी मलाच का निमंत्रित करण्यात आलं याचा जाब राजकारणी वृत्तीच्या हिंदूकडून मंडळाला निसंशयपणे विचारला जाईल. हे खरोखर एक मोठे धाडसी पाऊल आहे. काही राजकारणी हिंदूंना हा एक अपमान वाटला तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही. माझ्या निवडीमुळे सर्वसामान्य धार्मिक वृत्तीच्या हिंदूंना आनंद नक्कीच होणार नाही. अध्यक्षांची निवड करताना धर्मशास्त्रांच्या निषेधाज्ञेचा भंग का केला याचे मंडळाला स्पष्टीकरण विचारले जाऊ शकते. धर्मशास्त्रानुसार 3 वर्णांचा गुरु म्हणून ब्राह्मणाची नियुक्ती केलेली आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरु अशी ब्राह्मणशास्त्रांची आज्ञा आहे. त्यामुळे मार्गदर्शन घ्यावे आणि कुणाकडून घेऊ नये हे मंडळाला माहीत आहे. केवळ विद्वान आहे म्हणून कुणालाही गुरु म्हणून स्वीकारण्यास धर्मशास्त्र हिंदूंना परवानगी देत नाहीत. शिवाजीला हिंदू राज्य स्थापन करण्याची प्रेरणा ज्या रामदास या महाराष्ट्रातील ब्राह्मण संतांनी दिली असे सांगितले जाते, त्यांनी हे स्पष्ट केले आहे. दासबोध या त्यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक मराठी पद्य ग्रंथात रामदास हिंदूंना उद्देशून पंडित झाला म्हणून एका अंत्यज्याला आपण गुरु म्हणून स्वीकारावे काय असे विचारतात आणि त्याचे ते नकारार्थी उत्तर देतात. या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे ही बाब मंडळावरच सोपवायला हवी. सवर्णांना संबोधित करण्यासाठी मंडळाने मुंबईसारख्या दूरच्या ठिकाणी जाऊन हिंदूंना एवढा तिरस्कारणीय व त्यातही एक अस्पृश्य माणूस निवडण्या एवढे मंडळ अधिपतित का झाले याची कारणे मंडळालाच माहीत आहेत. माझ्या दृष्टीने म्हणाल तर आपण हे मान्य कराल की मी हे निमंत्रण माझ्या स्वतःच्या आणि माझ्या अनेक अस्पृश्य सहकाऱ्यांच्या इच्छेच्या अगदी विरुद्ध स्वीकारले आहे. मला माहीत आहे की हिंदूंना माझा उबग आलेला आहे. मला माहीत आहे की त्यांच्यासाठी मी स्वीकारार्ह व्यक्ती नाही. हे सर्व माहीत असल्यामुळे मी स्वतःला त्यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. स्वतःला त्यांच्यावर लादण्याची माझी मनीषा नाही. मी माझ्या विचारांना माझ्या स्वतःच्या मंचावरून व्यक्त करीत आलो आहे. त्यामुळे आधीच खूप जळफळाट आणि वैताग निर्माण झाला आहे. आता पावतो माझे विचार दुरून फक्त त्यांच्या कानावर पडत होते, तेच विचार आता साक्षात त्यांच्या समोर मांडण्यासाठी हिंदूंच्या मंचावर पाऊल ठेवण्याची माझी इच्छा नाही. मी जो येथे आलो आहे तो आपल्या निवडीमुळे, माझ्या इच्छेखातर नव्हे. आपले कार्य समाज सुधारण्याचे आहे. त्या कार्याने मला नेहमीच आकृष्ट केलेले आहे आणि म्हणूनच विशेष करून या कार्याला मी मदत करू शकतो असे आपले मत झाले असताना त्यास मदत करण्याची संधी नाकारू नये असे मला वाटले. मी आज जे काही बोलणार आहे त्याचा आपण ज्या प्रश्नांशी झुंजत आहोत तो सोडवण्यासाठी काही उपयोग होईल की नाही याचा निर्णय आपणास करावयाचा आहे. केवळ त्या प्रश्नासंबंधी माझे विचार आपल्यासमोर मांडण्याचा माझा इरादा आहे. 2. निदान भारतात तरी समाज सुधारण्याचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे असंख्य अडचणींनी भरलेला आहे. भारतात सामाजिक सुधारणेला मित्र कमी आणि टीकाकारच जास्त आहेत. हे टीकाकार दोन ठळक वर्गात मोडतात. यातील एक वर्ग राजकीय सुधारकांचा आणि दुसरा समाजवाद्यांचा आहे. एकेकाळी हे मान्य केले गेले होते की सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षमतेशिवाय जीवनाच्या इतर क्षेत्रात कायमस्वरूपी प्रगती शक्य नाही. दुष्ट रूढींनी निर्माण केलेल्या उपद्रवामुळे हिंदू समाज कार्यक्षम नव्हता आणि या अनिष्ट रूढींचे निर्मूलन करण्यासाठी अखंड प्रयत्न केले पाहिजेत. या वास्तवाच्या मान्यतेमुळे काँग्रेसच्या उदयासोबतच सामाजिक परिषदेची स्थापना झाली. काँग्रेस देशातील राजकीय व्यवस्थेतील कच्चे दुवे विषद करत होती, तर सामाजिक परिषद हिंदू समाज संघटनेतील दोष दूर करण्यात गुंतलेली होती. काही काळासाठी काँग्रेस आणि सामाजिक परिषद यांनी एका सामायिक उपक्रमाचे दोन भाग असल्यासारखे कार्य केले आणि त्यांची वार्षिक अधिवेशने एकाच मंडपात होत असत. परंतु लवकरच या दोहोंमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन त्यांचे रूपांतर दोन भिन्न पक्षात झाले, एक राजकीय सुधारक पक्ष आणि दुसरा सामाजिक सुधारक पक्ष. राजकीय सुधारक पक्षाने राष्ट्रीय काँग्रेसला तर सामाजिक सुधारक पक्षाने सामाजिक परिषदेला जनमत पाठिंबा दिला. अशा रीतीने हे दोन गट एकमेकांचे शत्रू बनून त्यांच्या दोन छावण्या तयार झाल्या. राजकीय सुधारणांपूर्वी सामाजिक सुधारणा होव्यात का असा हा वादाचा मुद्दा होता. एक दशकभर दोन्ही गट समतुल्य होते आणि सुरू झालेल्या युद्धात कोणाचीही सरशी झाली नाही. परंतु सामाजिक परिषदेच्या भवितव्यास जोरदार आहुती लागल्याचे दिसू लागले. सामाजिक परिषदेच्या वेळोवेळच्या अध्यक्षांनी बहुसंख्य सुशिक्षित हिंदू हे राजकीय सुधारणांच्या बाजूने असणे व त्यावेळी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत उदासीन असणे, तसेच काँग्रेसच्या अधिवेशनाची वाढती उपस्थिती व अनुपस्थितांतील त्यांच्या सहानुभूतीदारांची त्यापेक्षा जास्त संख्या आणि त्याचवेळी सामाजिक परिषदांमधील अत्यल्प उपस्थिती याबाबत खंत व्यक्त केली. ही अनास्था आणि रोडावर जाणारी सभासदसंख्या या पाठोपाठ लवकरच राजकारण्यांकडून सक्रिय शत्रुत्वाला सुरुवात झाली. काँग्रेसकडून दिवंगत श्री टिळकांच्या नेतृत्वाखाली सामाजिक परिषदेला आपला मंडप वापरू देण्याचे सौजन्य दाखवणे बंद करण्यात आले. हे वैर या टोकाला पोचले की सामाजिक परिषदेने आपला वेगळा मंडप उभारण्याची तयारी दाखवली तेव्हा विरोधकांनी त्या मंडपाला आग लावण्याची धमकी दिली. अशा रीतीने काळाच्या ओघात राजकीय सुधारणांची बाजू घेणाऱ्या पक्षाची सरशी झाली तर सामाजिक सुपरिषद लुप्त झाली आणि विस्मृतीत गेली. अलाहाबाद येथे 1892 साली झालेल्या 8व्या काँग्रेस सत्राचे अध्यक्ष श्री WC बॅनर्जी यांचे भाषण जणू सामाजिक परिषदेच्या अंत्यविधीच्या वेळी वाहिलेली श्रद्धांजलीच वाटते. ते भाषण काँग्रेसच्या दृष्टिकोनाचा एक खास नमुना असल्याने मी त्यातील काही भाग उद्धृत करीत आहे. श्री बॅनर्जी म्हणतात, आपल्या सामाजिक व्यवस्थेत सुधारणा करेपर्यंत आपण राजकीय सुधारणांसाठी लायक असणार नाही असे म्हणणाऱ्याबाबत मला स्वतःला संयम नाही. या दोन्हीत मला काहीही नाते दिसत नाही. आपल्या विधवा विधवाच राहतात आणि आपल्या मुलींचे विवाह इतर देशातील मुलींपेक्षा लवकर होतात म्हणून आपण राजकीय सुधारणेसाठी नालायक आहोत का की आपल्या बायका आणि मुली आपल्यासोबत गाडीने रपेट करीत मित्रांच्या भेटीला जात नाही म्हणून की आपण आपल्या मुलींना ऑक्सफर्ड किंवा कॅम्ब्रिजला पाठवत नाही म्हणून. श्री बॅनर्जी यांनी मांडल्याप्रमाणे राजकीय सुधारणांची बाजू मी विशेष केली आहे. काँग्रेसची सरशी झाल्यामुळे अनेकांना आनंद झाला परंतु सामाजिक सुधारणांचे महत्त्व पटणारे लोक विचारू शकतील की श्री बॅनर्जी यांच्यासारख्या युक्तिवाद निर्णायक मानायचे का. ज्यांची भूमिका बरोबर होती त्यांची सरशी झाली असे यातून सिद्ध होते काय. सामाजिक सुधारणांच्या राजकीय सुधारणांशी काहीही संबंध नाही हे त्यामुळे निर्णायकपणे सिद्ध होते काय. मी यातील दुसऱ्या पक्षाची बाजू मांडली तर आपल्याला हे प्रकरण कळण्यास मदत होईल. माझ्या प्रतिपादनासाठी मी अस्पृश्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा आधार घेतो. मराठा मुल्कामध्ये पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांची सावली हिंदूंच्या अंगावर पडून त्याला विटाळ होऊ नये म्हणून हिंदू रस्त्याने येत असताना अस्पृश्याला सार्वजनिक रस्ता वापरण्याची परवानगी नव्हती. अनावधानाने स्पर्श होऊन हिंदूंना होणाऱ्या विटाळापासून वाचवण्यासाठी अस्पृश्याला ओळखीसाठी खून म्हणून मनकट किंवा गळ्याभोवती गळा काळा दोरा बांधावा लागत असे. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात आपल्या पायाच्या स्पर्शाने अपवित्र झालेल्या धुळीवर हिंदूंचा पाय पडून तो बाटू नये म्हणून अस्पृश्याला स्वतःच्या कमरेला झाडू बांधावा लागत असे, जेणेकरून त्याच्या मागची धूळ झाडली जाऊन पावले पुसली जात. त्याची थुंकी रस्त्यावर पडली असता एखादा हिंदू त्यावरून अनावधानाने चालला तर विटाळू शकतो म्हणून पुण्यात अस्पृश्याला तो जिथे कुठे जाईल तिथे थुंकण्यासाठी गळ्यात मडक लटकावे लागत असे. मी आपणास अगदी अलीकडे घडलेल्या काही घटना सांगतो. माझ्या भारतातील बलई नावाच्या अस्पृश्य समुदायावर हिंदूंनी केलेल्या जुलमाची घटना माझा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यास सहाय्यक ठरेल. त्याचा वृत्तांत आपल्याला द टाइम्स ऑफ इंडियाच्या 4 जानेवारी 1928 अंकात सापडेल. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने कळवले आहे की गावच्या पाटील पटवाऱ्यासह कलोता राजपूत आणि ब्राह्मण या उच्च जातीय हिंदूंनी कनरिया बिचोली हप्सी बिचोली मर्दान या गावांसह इंदूर राज्याच्या इंदूर जिल्ह्यातील 15 गावांना आपल्या गावातील बलई लोकांना सांगितले की जर त्या गावात राहायचे असेल तर त्यांना पुढील नियमांचे पालन करावे लागेल. नियम 1, बलियांनी जरीचा काठ असलेल्या पगड्या वापरू नयेत. 2, त्यांनी रंगीत किंवा नक्षीकाम असलेल्या काठाचे धोतर वापरू नये. 3, हिंदूंच्या मृत्यूचा सांगावा त्यांचे नातेवाईक किती दूर असले तरी त्यांना दिलाच पाहिजे. 4, सगळ्या हिंदूंच्या लग्नाच्या वराती पुढे आणि लग्नविधी दरम्यान वाद्य वाजवली पाहिजेत. 5. बलई स्त्रियांनी सोन्या चांदीची दागिने घालू नयेत, तसेच सुशोभित झगे अथवा चोळ्या वापरू नयेत. 6. हिंदू स्त्रियांच्या बाळंतपणाच्या सर्व प्रसंगी बलई स्त्रियांनी मदत केलीच पाहिजे. 7. बलईंनी मोबदला न मागता हिंदूंची सेवा केली पाहिजे आणि त्यांनी स्वखुशीने जे काही दिले ते विना तक्रार स्वीकारले पाहिजे. 8. ज्या बलईंना या अटी मान्य नसतील त्यांनी गाव सोडले पाहिजे. बलईंनी या अटीचे पालन करण्यास नकार दिला आणि हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. गावातील विहिरीतून पाणी घेण्यास बलईंना मज्जाव करण्यात आला. त्यांना त्यांची जनावरे चरण्यास बंदी घालण्यात आली. हिंदूंनी बलईंना आपल्या शेतातून जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे जर एखाद्या बलईच्या शेताभोवती हिंदूंची शेती असेल तर त्याला आपल्या शेतात जाता येईना. हिंदूंनी बलईच्या पिकात आपली जनावरे घुसवून ते पीक जनावरांना चारले. या जुलमाच्या विरोधात बलई लोकांनी राजदरबारात विनंती अर्ज केला, परंतु वेळेत मदत मिळाली नाही आणि जुलूम सुरूच राहिला. परिणामी शेकडो बलई लोकांना बायका मुलांसह पिढ्यापासून राहत असलेल्या वाड वडिलांची घरे सोडून धार, देवास, बागली, भोपाळ, ग्वल्हेर या शेजारी राज्यातील खेड्यांमध्ये स्थलांतर करावे लागले. त्यांच्या नवीन घरी काय घडले हे सध्यापुरते आपण थोडेसे बाजूला ठेवूया. गुजरातमधील कविता येथील प्रसंग गेल्याच वर्षी घडलेला आहे. तिथल्या हिंदूंनी अस्पृश्यांना गावच्या सरकारी शाळेत आपली मुले पाठवण्यास आग्रह न धरण्याबाबत आदेश काढला. आपल्या नागरी हक्काची गावच्या हिंदूंच्या इच्छेविरुद्ध अंमलबजावणी करण्याची हिंमत केल्याबद्दल कविता येथील अस्पृश्यांना काय काय यातना भोगाव्या लागल्या असतील हे सर्वश्रुत असल्याने विस्ताराने सांगण्याची गरज नाही. दुसरी घटना गुजरातच्याच अहमदाबाद जिल्ह्यातील झनू या गावची आहे. 1935 नोव्हेंबर महिन्यात बऱ्याच घरच्या अस्पृश्य महिलांनी ज्या घागरीने पाणी भरण्यास सुरुवात केली. अस्पृश्यांनी धातूच्या घागरीचा वापर करणे हिंदूंना आपल्या प्रतिष्ठेचा अपमर्द वाटला म्हणून त्यांनी त्या महिलांना त्यांच्या या उद्धटपणाबद्दल मारहाण केली. अगदी ताजी घटना जयपूर राज्यातील चाकवारा या गावची आहे. वृत्तपत्रामधील बातम्यांवरून असे कळते की तिथला एक अस्पृश्य तीर्थयात्रेवरून परतला होता. पवित्र धार्मिक कार्य म्हणून त्याने त्या प्रत्यर्थ आपल्या अस्पृश्य बांधवांसाठी भोजन आयोजन केले. पाहुण्यांना उत्तम जेवण द्यावे अशी यजमानाची इच्छा असल्यामुळे भोजनात इतर पदार्थांसोबत तूपसुद्धा वाढले. अस्पृश्य मंडळी भोजनाचा आस्वाद घेण्यात दंग असताना शेकडो हिंदू लाठ्या काट्या घेऊन तिथे धडकले व त्यांनी अन्नाची नासाडी केली. जीव वाचवण्यासाठी ताटावरून पळून जाणाऱ्या अस्पृश्यांना बदडून काढले. हतबल अस्पृश्यांवर हा खुनी हल्ला का केला? कारण असे दिले गेले की अस्पृश्य यजमानाने पाहुण्यांना तूप वाढण्याचा उर्मटपणा केला आणि त्याच्या अस्पृश्य पाहुण्याने तूप चाखण्याचा मूर्खपणा केला. तूप ही निःसंशयपणे श्रीमंतापुरतीच मर्यादित असलेली चैन आहे, परंतु तूपखाने ही उच्च सामाजिक दर्जाची ओळख आहे याचा कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही. चकवारा गावच्या हिंदूंची धारणा या उलट होते आणि अस्पृश्यांनी तूप हा आपल्या जेवणातील घटक समजून तूप खाऊन हिंदूंचा अपमान केल्याबद्दल सात्विक संतापाने अस्पृश्यांवर सूड उगवला. तूपखाने ही हिंदूंच्या प्रतिष्ठेची निगडीत असल्यामुळे तो आपला हक्क नाही हे अस्पृश्यांना माहीत असायला हवे होते. याचा अर्थ असा की ऐपत असली तरी अस्पृश्याने तूप वापरू नये कारण हिंदूंच्या दृष्टीने तो उद्धटपणा आहे. ही घटना 1 एप्रिल 1936 रोजी किंवा त्याच्या आसपास घडली. हे वास्तव मांडून झाल्यानंतर आता मी सामाजिक सुधारणांची बाजू मांडतो. ते करीत असताना श्री बॅनर्जीच्या पावलावर पाऊल ठेवून शक्यतोवर त्यांच्या शैलीत राजकीय मनोवृत्ती असलेल्या हिंदूंना मी विचारतो की अस्पृश्यासारख्या तुमच्या देशबांधवांच्या एका मोठ्या वर्गाला सरकारी शाळेत जाण्याची परवानगी देत नसूनसुद्धा तुम्ही राजकीय सत्तेसाठी लायक आहात काय? त्यांना सार्वजनिक विहिरींचा वापर करण्याची परवानगी देत नसूनसुद्धा तुम्ही राजकीय सत्तेसाठी लायक आहात काय? त्यांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करण्यास मज्जाव करीत असूनसुद्धा तुम्ही राजकीय सत्तेसाठी लायक आहात काय? त्यांना आवडणारे कपडे दागिने घालण्यास मनाई करीत असूनसुद्धा तुम्ही राजकीय सत्तेसाठी लायक आहात काय? त्यांना आवडणारे अन्न खाण्यास परवानगी देत नसूनसुद्धा तुम्ही राजकीय सत्तेसाठी लायक आहात काय? अशा प्रश्नांची मालिकाच मी विचारू शकतो, परंतु एवढे प्रश्न पुरेसे आहेत. श्री बॅनर्जी यांनी यावर काय उत्तर दिले असते हे जाणण्याची मला उत्सुकता आहे. मला खात्री आहे की कोणताही विवेकी माणूस या प्रश्नांना होकारात्मक उत्तर देण्याचे धाडस करणार नाही. एका देशाला दुसऱ्या देशावर हुकूमत गाजवण्याचा अधिकार नाही. तीन, मी आता समाजवाद्यांकडे वळतो. समाजव्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे समाजवादी दुर्लक्ष करू शकतात का? भारतीय समाजवादी त्यांच्या युरोपियन सहप्रवाशांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातील वस्तुस्थितीला इतिहासाच्या आर्थिक मीमांसेची पद्धती लावू पाहत आहेत. त्यांचे प्रतिपादन असे आहे की माणूस हा एक आर्थिक जीव आहे. त्यांचे उपक्रम आणि आकांक्षा आर्थिक वस्तुस्थितीने बांधलेल्या आहेत. केवळ संपत्ती हाच सत्तेचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे ते अशी शिकवण देतात की राजकीय आणि सामाजिक सुधारणा एक प्रचंड भ्रम आहे आणि इतर सर्व सुधारणांपेक्षा संपत्ती समानीकरण करण्याच्या आर्थिक सुधारणेला दुसऱ्या कोणत्याही सुधारणेपेक्षा प्राधान्य दिले पाहिजे. इतर सर्व प्रकारच्या सुधारणांऐवजी आर्थिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे. समाजवाद्यांच्या या सिद्धांताच्या उपरोक्त गृहितकातील प्रत्येक बाबीवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. असा दावा केला जाऊ शकतो की माणसाला कार्यप्रवण करण्यामागे निव्वळ आर्थिक प्रयोजन नसते. मानवी समाजाचा कोणीही अभ्यासक आर्थिक सत्ता हीच एकमेव सत्ता आहे हे मान्य करणार नाही. व्यक्तीचा सामाजिक दर्जा हाच बऱ्याचदा सत्ता आणि अधिकाराचा स्रोत बनतो हे सामान्य माणसावर असलेल्या महात्म्यांच्या प्रभावावरून स्पष्ट होते. भारतात कोट्याधीश लोक जवळ दमडी नसलेल्या कफल्लक साधू आणि फकीरांच्या आज्ञेचे पालन का करतात? भारतातील कोट्यवधी दरिद्री लोक त्यांचे एकमेव संपत्ती असलेल्या किडूकमिडूक विकून बनारस किंवा मक्केला का जातात? धर्म हा सत्तेचा स्रोत आहे हे भारताच्या इतिहासाने स्वधारण पटवून दिले आहे. जिथे सामान्य माणसावर पुरोहिताचा दंडाधिकाऱ्यापेक्षा बऱ्याचदा जास्त प्रभाव आहे आणि काहीही अगदी संप आणि निवडणुकासारख्या गोष्टीसुद्धा सहजगत्या धार्मिक कलाटणी घेतात व त्यांच्यावर असणाऱ्या धर्मसत्तेच्या अधिकाराचे आणखी एक उदाहरण म्हणून रोममधील पिब्लियन्सचे प्रकरण पाहू. या मुद्द्यावर ते उत्तमपणे प्रकाश टाकते. रोमन प्रजासत्ताकातील सर्वोच्च कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी प्लिबियन्सनी लढा दिला होता आणि प्लिबियन्सची असेंब्ली असलेल्या कोटोमिया सेंचुरियाने गठीत केलेल्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे प्लिबियन्स कॉन्सलची नेमणूक करण्याचा अधिकार त्यांनी मिळवला. प्रशासन चालवताना पेट्रिशियन कॉन्सल प्लिबिशियन्स भेदभाव करतात असे वाटल्यामुळे त्यांना स्वतःचा कॉन्सल हवा होता. सत्कृतदर्शनीय अधिकार हा अधिकारही त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होती, कारण रोमच्या प्रजासत्ताक संविधानामध्ये एका कॉन्सलला दुसऱ्या कॉन्सलने मांडलेल्या कायद्याविरुद्ध नकाराधिकार वापरण्याची तरतूद होती. परंतु प्रत्यक्षात या अधिकाराचा त्यांना खरोखरच काही फायदा झाला का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच असले पाहिजे. प्लिबियन लोकांचा पॅट्रिशियन कॉन्सलच्या प्रभावापासून मुक्त राहून स्वतंत्रपणे कार्य करणारा, ज्याला कणखर म्हणता येईल असा प्लिबियन्स कॉन्सल कधीही मिळू शकला नाही. सामान्यतः त्याची निवड प्लेबियन्स लोकांच्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे झालेली आहे हे विचारातच घेऊन प्लेबियन्स लोकांचा खंबीर कौन्सल मिळायला हवा होता. प्रश्न असा उपस्थित होतो की कौन्सल म्हणून कारभार पाहण्यासाठी खंबीर प्लेबियन्स मिळवण्यात ते अपयशी ठरले का? या प्रश्नाच्या उत्तरात माणसाच्या मनावरील धर्माने निर्माण केलेले वर्चस्व स्पष्ट होते. कुठलाही पदाधिकारी देवतेला स्वीकारार्ह असल्याचे डेल्फीच्या भक्ताने म्हणजेच ओरॅकलने घोषित केल्याशिवाय त्याला त्याचे कार्य सुरू करता येत नाही असा संबंध रोमन पॉप्युलसची सर्वसामान्य श्रद्धा होती. डेल्फी देवताच्या मंदिराचा कारभार पाहणारे भगत म्हणजेच ऑरॅकल्स हे सगळे पॅट्रेशियन होते. म्हणून जेव्हा जेव्हा प्लेबियन्स किंवा लोक जेव्हा जेव्हा प्लेबियन्स लोक पॅट्रेशियन लोकांच्या विरोधात असलेला कणखर किंवा भारतात सध्या प्रचलित असलेले संज्ञा वापरायची तर जातीयवादी माणूस कॉन्सल म्हणून निवडायचे तेव्हा तो देवतेला मंजूर नाही असे हे भगत न चुकता घोषित करीत असत. अशा रीतीने प्लेबियन्स लोकांना फसवून त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले. परंतु नोंद घेण्यासारखी बाब अशी की प्लेबियन्सची स्वतःची अशी फसवणूक करण्याची परवानगी दिली कारण प्लेबियन्स लोकांप्रमाणेच त्यांचाही असा दृढ विश्वास होता की आपल्या कार्याचा पदभार स्वीकारण्यासाठी केवळ लोकांकडून झालेली निवड पुरेशी नाही तर देवतेची मान्यताही आवश्यक पूर्व अट आहे. आणि जर प्लेबियन लोकांनी केवळ निवडणूक पुरेशी आहे आणि देवतेच्या मान्यतेची गरज नाही अशी भूमिका घेतली असती तर त्यांनी मिळवलेल्या राजकीय हक्काचा त्यांना पुरेपूर फायदा घेता आला असता. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांनी स्वतःसाठी कमी योग्य परंतु देवतेसाठी अधिक योग्य म्हणजेच पॅट्रेशियन लोकांच्या हिताचे बाहुले असलेला प्रतिनिधी निवडण्यासंबंधी दिली. धर्म सोडण्याऐवजी प्लेबियन्स लोकांनी संघर्ष करून मिळवलेल्या भौतिक लाभांवर पाणी सोडले. धर्म हा पैशापेक्षा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या एवढाच सत्तेचा महत्त्वाचा स्रोत असू शकतो असेच हे उदाहरण दर्शवित नाही का? हल्लीच्या युरोपियन समाजात संपत्तीला सत्तेचा स्रोत म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तेच तत्व भारतालाही लागू पडते किंवा भूतकाळात युरोपात अशी स्थिती होती असे गृहीत धरण्यास समाजवाद्यांची गफलत झाली आहे. धर्म सामाजिक दर्जा आणि संपत्ती हे सर्व दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यासाठी माणसाला उपलब्ध असलेली सत्ता आणि अधिकाराचे स्रोत आहेत. एका टप्प्यावर तर दुसरा दुसऱ्या टप्प्यावर प्रभावशाली असतो एवढाच काय तो फरक. स्वातंत्र्य हेच जर आदर्श मानायचे असेल तर दुसऱ्यावर असलेले वर्चस्व नष्ट करणे असं असेल तर फक्त आर्थिक सुधारणाच पाठपुरावा करण्याच्या योग्यतेच्या आहेत असा आग्रह धरून चालणार नाही. जर एक विशिष्ट काळात एक विशिष्ट समाजात सत्ता आणि वर्चस्वाचे उगमस्थान सामाजिक किंवा धार्मिक असेल तर परिवर्तनासाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचाच अंगीकार करण्याची नितांत आवश्यकता आहे. भारतीय समाजवाद्यांनी स्वीकारलेल्या इतिहासाच्या आर्थिक मीमांसेचे सिद्धांतावर अशा पद्धतीने टीका केली जाऊ शकते. मी असे मानतो की संपत्ती समान करणे हीच खरी सुधारणा आहे आणि दुसऱ्या कुठल्याही सुधारणेपूर्वी ती केली पाहिजे हा समाजवाद्यांचा दावा वैध ठरवण्यासाठी इतिहासाच्या आर्थिक मीमांसेची गरज नाही. तथापि मला समाजवाद्यांना असे विचारावं असे वाटते की प्रथम सामाजिक रचनेत सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला आर्थिक सुधारणा करता येतील का? भारतातील समाजवाद्यांनी या प्रश्नावर विचार केला आहे असे वाटत नाही. मी त्यांच्यावर अन्याय करू इच्छित नाही. काही दिवसांपूर्वी एका ख्यातनाम समाजवाद्यांनी माझ्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रातील एक उतारा मी खाली देत आहे ज्यात ते म्हणतात, जोवर एका वर्गाने दुसऱ्यावर केलेल्या जुलूम आणि दमनाचा लवलेशही शिल्लक आहे तोपर्यंत आपण भारतात मुक्त समाजाची रचना करू शकू यावर माझा विश्वास नाही. समाजवादी आदर्शावर माझा विश्वास असल्याने अपरिहार्यपणे विविध वर्ग आणि गटांना वागवताना मी परिपूर्ण समतेवर विश्वास ठेवतो. मला असे वाटते की या तसेच इतर समस्यांवर केवळ समाजवाद हाच उपाय आहे? मला आता असा प्रश्न विचारावासा वाटतो की विविध वर्गांना परिपूर्ण समतेची वागणूक मिळावी यावर विश्वास आहे असे केवळ म्हणणे समाजवाद्यांना पुरेसे आहे का? असा विश्वास पुरेसा आहे असे म्हणणे म्हणजेच समाजवादात काय अनुसूत आहे याच्या माहितीचा पूर्णपणे अभाव असल्याचे प्रकट करण्यासारखे आहे. समाजवाद केवळ एक दुसर आणि दुर्गम आदर्श नसून एक कृती कार्यक्रम असेल तर समाजवाद्यांसाठी तो समतेवर विश्वास ठेवतो की नाही हा प्रश्न नाही. त्याला असा प्रश्न विचारू की सामाजिक व्यवस्थेची बाब म्हणून, तत्वाची बाब म्हणून एक वर्ग दुसऱ्या वर्गाला दुष्टपणे वागवतो, त्याचे दमन करतो आणि अशा रीतीने जुलूम आणि गांजवणुकीला एका वर्गाला दुसऱ्यावर विभक्त करणे सुरूच ठेवायला परवानगी देतो, त्याला त्यांची हरकत आहे का? असा त्यांना माझा सवाल आहे. माझा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी मी समाजवाद वास्तवात आणण्यासाठी अंतर्भूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करतो. हे स्पष्ट आहे की क्रांती होऊन सत्ता बळकावल्याशिवाय समाजवाद्यांना अपेक्षित असलेल्या आर्थिक सुधारणा अंमलात येऊ शकत नाही. सत्ता शोषित वर्गाने हिसकावून घेतली पाहिजे. मी पहिला प्रश्न विचारतो की भारतातील शोषित वर्ग अशी क्रांती करण्यासाठी एकत्र येईल का? अशा कृतीसाठी त्यांनी कुठली बाब प्रवृत्त करेल? अशा कृतीसाठी त्यांना कुठली बाब प्रवृत्त करेल? मला असे वाटते की इतर गोष्टी समान आहेत असे गृहीत धरता ज्याच्यासोबत ते काम करीत आहेत तो माणूस समता, बंधुता आणि याहीपेक्षा न्यायाच्या भावनेने प्रेरित झालेला आहे या जाणीवेतून तो क्रांती करण्यास प्रवृत्त होईल. क्रांतीनंतरच समानतेने वागवले जाईल. जात संप्रदायाच्या नावावर भेदभाव केला जाणार नाही याची खात्री पटल्याशिवाय लोकसंपत्ती समान करण्याच्या क्रांतीत सहभागी होणार नाहीत. क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या समाजवाद्यांनी केवळ त्याचा जातीपातींवर विश्वास नाही असे आश्वासन देणे पुरेसे नाही याची मला खात्री आहे. ते आश्वासन सकोल अधिष्ठानातून म्हणजेच देशबांधवांच्या एकमेकाविषयीच्या व्यक्तिगत समता आणि भ्रातृभावाच्या मानसिक दृष्टिकोनातून आले पाहिजे. असे म्हणता येईल काय की गरीब असल्यामुळे भारतातील शोषित वर्ग श्रीमंत आणि गरीब या व्यतिरिक्त कोणताही भेद मानित नाहीत. भारतातील गरीब लोक जात किंवा धर्म, उच्च किंवा नीच अशा भेदांना मान्यता देत नाहीत असे म्हणता येईल काय? जर ते मानत असतील तर अशा शोषितांकडून श्रीमंतांच्या विरोधातील आघाडीत कसल्या ऐक्याची अपेक्षा करता येईल? जर शोषित संयुक्त आघाडी तयार करू शकले नाहीत तर क्रांती कशी होईल? वादासाठी आपण समजू की भारतात देवयोगाने क्रांती झाली आणि समाजवादी सत्तेत आले तर भारतातील वैशिष्ट्यपूर्ण प्रचलित समाज व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न त्यांना हाताळावे लागतील की नाही. मला हे कळत नाही की उच्च नीच, शौच असौच अशा भारतीय लोक पाळीत असलेल्या पूर्वग्रहांचा सामना केल्याशिवाय भारतातील समाजवादी शासन क्षणभर तरी कसे काय कार्य करू शकेल? समाजवाद्यांना केवळ भाषाविलासात समाधान मानायचे नसेल, त्यांना समाजवाद ठोसपणे वास्तवात आणायचा असेल तर त्यांनी हे मान्य केले पाहिजे की सामाजिक सुधारणांचा प्रश्न मूलभूत असून त्यापासून त्यांची सुटका नाही. भारतातील प्रचलित समाजव्यवस्था ही अशी बाब आहे की समाजवाद्याने तिच्यासंबंधी कार्यवाही केलीच पाहिजे. जोपर्यंत तो हे कार्य करीत नाही तोपर्यंत त्यांची क्रांती पूर्ण होऊ शकत नाही आणि जरी सुदैवाने ती यशस्वी झाली तरी समाजवादाला वास्तविक रूप देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला समाजव्यवस्थेशी संघर्ष करावाच लागेल. माझ्या मते हे विधान वादातीत आहे. जर त्यांनी क्रांतीपूर्व जातीचा प्रश्न विचारात घेतला नाही तर त्यांना तो क्रांतीच्या नंतर विचारात घ्यावाच लागेल. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे तुम्ही कुठल्याही दिशेला वळा, जात एक असा महाकाय राक्षस आहे की तो तुमच्या मार्गात आडवा येणारच. या राक्षसाचा खात्मा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा करता येऊ शकणार नाहीत, तुम्हाला आर्थिक सुधारणा करता येऊ शकणार नाही.
And now I'd like to ask white Americans who are sitting near you to please stand up, and if the African American citizen would be willing to allow a white American who wishes to apologize to you and take part in this to hold your hands. And now as I speak, I'm going to ask the white Americans in the room to please repeat after me. On behalf of myself and on behalf of my country, to you and all African Americans, from the beginning of our nation's history, in honor of your ancestors and on behalf of your children, please hear this from my heart. I apologize. Please forgive us. With this prayer, I acknowledge the depth of the evils that have been perpetrated against black people in America. From slavery to lynchings to white supremacist laws to the denial of voting rights to all the ways, both large and small, all of them evil, all of them wrong, for all the oppression and all of the injustices, I apologize. Please forgive us. For the denial of any civil rights, for inequalities in criminal justice, to any instances of police brutality, to the denial of opportunity, for economic injustice, for any ways that a racial element has played into the perpetration of injustice. I apologize. Please forgive us. With this prayer, I acknowledge the beauty and the genius of your culture, the power and the genius of those who came before you, the power and the genius of your children and your descendants. And with this prayer, we pray. May your children, may your men be blessed and protected. May your men be blessed and protected. May your men be blessed and protected. May all your men and all your women and all your children be surrounded by angels at this time. And dear God, may a great healing occur. We place in your hands the relationship between black and white Americans. May it be lifted high above and beyond the walls that would divide us. May our hearts be awakened to the truth of our oneness. And racism and prejudice be no more. Dear God, please come upon us and heal our wounded hearts. But to you, my African-American fellow citizen, please accept my apology this night. It is for you and for your grandparents and their grandparents before them and their grandparents before them. May the screams that were not allowed be allowed now. May the cries that were never heard be heard now. May the tears that were never heard be heard now. And thus may the healing begin. The tears that we cry, may they be cried. And thus in the sacred container, may the healing begin. And so it is. Amen. We do have cellular memory. We do. And we are screaming sometimes the screams that our grandmothers and our grandfathers were not allowed to scream. And we are crying sometimes the tears that our grandmothers and grandfathers were not allowed to cry. And this is the place. You know, when President Clinton said we needed to have a national conversation about race, it didn't go anywhere, because without a sacred container, without a prayerful context, no one gets to go deep. You know, people who have hundreds of years of anger in themselves and rage and pain and need to apologize. This is all really good. And it's the only way. And everyone who is present with this, to whatever extent your own awareness, your own feelings are impacted by this, then you become, in your own way, in your own life, an ambassador of the love and the feelings that you experience here. And that's the way it works. It's not a quick fix. It's a healing process. But it cannot not work. Does that make sense? I feel that it would undercut the profundity of what is possible for us to have any other conversation this evening. So I would like to end with a final prayer. I'd like to thank all of you who participated in the prayer, the Apology of Atonement this evening, and that includes those of you who are on live stream, because I know that many of you were participating also. The Course in Miracles says that an idea is stronger when it is shared. Enough people in this country are joining in groups of hate, and I'm really honored to be among you, that we might join in groups of love. We give to you, dear God, all of our burdens, all of our hopes and visions and dreams. We give to you the pain in anyone. We pray tonight for Casey, for the Perez family, for Jim and Lenny and Tammy and John, for Elizabeth, for Emir, for Kim and Tracy and Ron and Rosalie, for Tom and Rhonda, for Joe and for Jackie. We give thanks for all the miracles that have occurred in our lives, and we give thanks for the miracle that is occurring now. We give thanks for the miracle that is occurring, the healing that is occurring, that we know is occurring because of how many of us have our hearts open to the love that heals all things. And now we go forth in confidence and go forth in peace. For there are angels to your left and there are angels to your right. There are angels in front of you and there are angels behind you. There are angels above you and angels below. May America be healed. May the relationship between Black and white Americans, dear God, be miraculously transformed. For the holiest spot on earth, we are taught, is where an ancient hatred has become a present love. And may the love that we feel in our hearts tonight wash away all hatred wash away all violence, that there might be peace on earth as it is in heaven. And so it is, we say, Amen.